हेलो, गुड मॉर्निंग सर, परांठे की मदद बोलते हैं। हाँ सर, प्रॉपर्टी रिलेटेड क्या रिक्वायरमेंट है तुम चाहता पुणे में, फ्लैट सिटी वगैरह?
एक मिनट मैं चेक करतो सर, एरिया मला कळेल का तुम्हाला कोणत्या एरिया मध्ये हवा आहे असं काय? ओके ओके ओके, हा इन्व्हेस्टमेंट म्हणून, ओके सर, हा हा इन्व्हेस्टमेंट म्हणून हवं सर। नाही सर, तिथे नाही आहे कोणता प्रोजेक्ट। ओके, ब्लू रिज मध्ये सुद्धा आहेत सर, बट तो म्हणजे प्राइसिंग 6499 ओके आहे ऑलरेडी। अच्छा, 50-55 ठीक आहे, 45-50 सर। धायरी लोकेशन विल यू सेटल आउट फॉर यू? सिंहगड रोडच्या पुढे आहे पुणे। सर भूगावला आहे दुसरी, हो सर, आता तिथे साईट आमची अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पण तिथे पण रिक्वायरमेंट आहे सर, तो कारण एरिया जवळपास म्हणजे सिटीचा थोडासा जवळ आहे, त्यामुळे दुसरी नंतर सर भूगावला एक आहे साईट अवेलेबल आमची फॉरेस्ट ड्रेस म्हणून, तिथे पण
किलोमीटर दूर आहे।
नाही नाही, चांदणी चौकापासून 4 किलोमीटर तिथे, आपण हिंजवडीपासून पुढे हायवे जातो चांदणी चौकात, तिथून लवासाला जो रोड जातो ना त्या रोडलाच आहे 4 किलोमीटर फक्त। आता तिथे टाउनशिप आहे सर फॉरेस्ट ड्रेस म्हणून, तिथे खूप म्हणजे आमचे सगळे ट्रॉवर्स वगैरे आहेत, तिथे फॅसिलिटीज वगैरे सगळे अवेलेबल आहेत तिथे। आणि तिथे सर 2 BHK तसं आमच्या अकॉर्डिंग 55 लॅक्स पासून आहे, बट तुम्ही जर साईट व्हिजिट केलीत ना आमच्या साईट मॅनेजर तुम्हाला जे काय बेस्ट ऑफर असतील ते सांगतील। अच्छा सर, मी जेव्हा येताना सर मी तुम्हाला त्याचं म्हणजे साईट मॅनेजर आहेत आमचे त्यांचा नंबर पाठवतो, लोकेशन पाठवतो, त्यांना तुम्ही एकदा कॉल करून सांगितलं तर ते तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवू शकतील, जसं की ब्रोशर असेल, फ्लोर प्लॅन असेल, आणि ते आमच्या वेबसाईटवरती पण मिळते। चालेल सर, मी तुम्हाला पाठवतो लगेच। ओके सर, थँक्यू।